कारण सिंगणापुराच्या शिववर, एक घाणलाय चमत्कार सिंगणापुराच्या शिववर,
शिववर, एक घडलाय चमत्कार सिंगणापुराच्या शिववर।